यिर्मयाह अध्याय 44. जे सर्व यहुदी मिसर देशामध्ये राहत होते, जे मिग्दोल, तहपनेस, मेम्फिस व पाथ्रोस येथे राहत होते, त्यांच्याविषयी परमेश्वराचे वचन यिर्मयाकडे आले. ते असे होते, सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव असे म्हणतो, यरुश्लेम व यहुदाच्या सर्व नगरावर जे अरिष्ट मी आणली ते तुम्ही पाहिली आहेत. पहा, आता ती नगरे उजाड झाली आहेत, तेथे राहण्यास कुणीही जिवंत नाही, कारण हे त्यांच्या स्वतःचेच नाहीत किंवा तुम्हास किंवा तुमच्या पूर्वजांना माहीत नाहीत. अशा दुसऱ्या देवांना धूप जाळून आणि त्यांची उपासना करण्यासाठी जाऊन वाईट गोष्टी करून त्यांनी माझे मन दुखावले. मग मी माझे सर्व सेवक संदेष्टे वारंवार पाठवत आलो. मी त्यांना सांगण्यासाठी पाठवले, ज्यांचा मी द्वेष करतो त्या तिरस्करणीय गोष्टी थांबवा. पण त्यांनी ऐकले नाही. त्यांनी दुसऱ्या देवाला धूप जाळणाऱ्या दुष्कृत्यापासून वळण्यास किंवा त्यांनी लक्ष देण्याचे नाकारले. म्हणून माझा क्रोध व संताप ओतला गेला आणि यहुदाच्या नगरात व यरुश्लेमच्या रस्त्यावर अग्नी पेटला. यास्तव ती ओसाड व उजाड झाली आहेत. म्हणून आता सेनाधीश परमेश्वर आणि इस्रायलचा देव असे म्हणतो, तुम्ही आपल्या स्वतःविरुद्ध हे मोठे अनिष्ट का करता? तुम्ही आपणासाठी पुरुष व स्त्रिया, मुले व बालके यांना यहुदापासून तोडण्याचे कारण का होता? तुमचा अवशेष उरणार नाही, कारण तुम्ही जेथे राहण्यास गेला आहात त्या मिसर देशात दुसऱ्या देवाला धूप जाळून तुमच्या हाताच्या कृत्यांनी मूर्तीपूजा करून तुम्ही मला दुखावता. तुम्ही तिथे जात आहात याकरता की तुमचा नाश व्हावा आणि शापित व्हावे व पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रामध्ये तुमची निंदा व्हावी. तुमच्या पूर्वजांनी केलेली दुष्कृत्ये आणि यहुदा राजा व त्याच्या बायकांनी केलेली दुष्कृत्ये तुम्ही विसरलात का? तुम्ही आणि तुमच्या बायकांनी यहुदाच्या देशात व यरुश्लेमच्या रस्त्यावर केलेली वाईट कृत्ये विसरलात का? ते या दिवसापर्यंत अजून नम्र झालेले नाहीत. ते माझे जे नियमशास्त्र व माझे जे विधी मी तुम्हापुढे आणि तुमच्या पूर्वजांपुढे ठेवले त्यांचा त्यांनी आदर केला नाही किंवा ते त्याप्रमाणे चालले नाही. यास्तो सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव असे म्हणतो, पहा, मी तुमचे अनिष्ट करण्यासाठी आणि सर्व यहुदांचा नाश करण्यासाठी तुमच्या विरोधात होईन, कारण मिसर देशात जाऊन तेथे राहण्याचा यहुदाच्या अविष्टांनी निश्चय केला. मी हे यासाठी करीन की ते सर्व मिसर देशात नष्ट होतील. तारवरीने आणि दुष्काळने त्यांचा नायनाट होईल. लहानापासून थोड्यापर्यंत सर्व तलावरीने व दुष्काळने नष्ट होतील. ते मरतील आणि अपशब्द, शाप, निंदा आणि भयानक गोष्टीचे विषय होतील. जशी मी यरुश्लेमेला शिक्षा केली त्याप्रमाणे मिसर देशात राहणाऱ्या लोकांस तलवार, दुष्काळ व मरणे शिक्षा करीन. म्हणून यहुदाचे जे कुणी उरलेले फरारी वाचलेले मिसर देशात उपरी म्हणून राहायला गेले आहेत त्यातले जे कुणी ज्यांचे यहुदा देशात परत जाण्याची आणि तेथे राहण्याची इच्छा आहे त्यातील कुणीही परत जाणार नाही, कारण जे कुणी थोडके निष्ठून जातील त्यांच्या वाचून दुसरे कुणी परत जाणार नाहीत. नंतर आपल्या स्त्रिया दुसऱ्या देवास धूप जाळतात असे ज्या सर्व पुरुषास माहीत होते ते आणि ज्या सर्व स्त्रिया मोठ्या मंडळीत होत्या आणि मिसर देशात प्रथोसात जे लोक राहत होते अशा सर्वांनी यिर्मयाला उत्तर दिले. ते म्हणाले, तू आम्हास परमेश्वराच्या नावात जे वचन सांगितले त्याच्याविषयी आम्ही तुझे ऐकणार नाही. पण जसे आमचे पूर्वज, आमचे राजे व आमचे अधिकारी यहुदाच्या नगरात आणि यरुश्लेमच्या रस्त्यावर करीत असत, तसे आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळणे व तिला पेयारपणे ओतण्याविषयी जो प्रत्येक शब्द आमच्या मुखातून निघाला आहे तो आम्ही खचित पूर्ण करू, कारण त्यावेळी आम्ही अन्नाने तृप्त होतो आणि कोणत्याही अनिष्टाचा अनुभव न घेता उन्नतीत होतो. जेव्हा आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळतो व तिला पेयारपणे ओतणे यापासून प्रावृत्त झालो तेव्हापासून आम्ही सर्व दारिद्र्याने दुःखी आहोत व तलवारीने व दुष्काळने मरत आहोत. मग स्त्रिया म्हणाल्या, जेव्हा आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळला व तिला पेयारपणे ओतली या गोष्टी आम्ही आपल्या पतीच्या संमतीशिवाय केल्या काय? मग यिर्मयाह सर्व लोकांस, स्त्रिया व पुरुषास आणि ज्या सर्व लोकांनी त्यास उत्तर दिले त्याने घोषणा केली व म्हणाला, तुम्ही यहुदाच्या नगरात आणि यरुश्लेमच्या रस्त्यात तुम्ही तुमचे पूर्वज, तुमचे राजे आणि अधिकारी व देशातील लोक जो धूप जाळीत होते त्याची परमेश्वराच आठवण नव्हती काय? कारण परमेश्वराच्या मनात हे आले ते त्याच्या विचारात आले. मग तुमच्या वाईट व्यवहारामुळे, तिरस्कारणीय कृत्यामुळे परमेश्वराची सहनशक्ती संपली. नंतर त्याने तुमचा देश ओसाड, भीतीजनक आणि शापित केला. म्हणून आजपर्यंत तेथे कोणी रहवासी नाही. तुम्ही धूप जाळला आणि परमेश्वराविरुद्ध पाप केले व तुम्ही त्याची वाणी, त्याचे नियम शास्त्र, त्याचे विधी किंवा त्याचे कराचे आदेश ऐकले नाहीत. हे अनिष्ट तुमच्या विरुद्ध आजपर्यंत घडत आहेत. मग यिर्मयाह त्या सर्व लोकांस आणि त्या स्त्रियांना म्हणाला, यहुदातले जे तुम्ही मिसर देशामध्ये आहात ते सर्व तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव असे म्हणतो, आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळायला व तिच्यासाठी पेअरपणे ओतायला जे नवस केले आहेत ते खचित फेडू, असे तुम्ही आणि तुमच्या स्त्रिया तुम्ही दोघांनी आपल्या मुखाने बोलून आणि आपल्या हातांनी पूर्ण केले आहे, तर तुम्ही आपले नवस खचित स्थापित करा आणि आपले नवस फेडा. यास्तो जे तुम्ही यहुदी देशातील मिस्र देशात राहता ते सर्व तुम्ही परमेश्वराचे वचने ऐका. पहा, मी आपल्या थोर नावाची शपथ वाहिली आहे की सर्व मिस्र देशामध्ये राहणाऱ्या यहुदा देशातल्या कोणत्याही मनुष्याच्या मुखाने परमेश्वर जिवंत आहे असे म्हणून माझे नाव पुन्हा घेण्यात येणार नाही. पहा, मी त्यांच्या चांगल्यासाठी नाही तर त्यांच्या अनिष्टासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवीन. यहुदा देशातल्या जो प्रत्येक व्यक्ती मिस्र देशामध्ये आहे त्यांचा अंत होईपर्यंत ते तलवारीने नाश होईल. नंतर जे काही थोडके लोक तलवारीपासून सुटतील ते मिस्र देशामधून यहुदा देशात परत येतील. मग सर्व अवशिष्ट यहुदी मिस्र देशात राहण्यास गेलेल्यांना कोणाचे शब्द खरे ठरले आहेत माझे किंवा त्यांचे ते त्यांना समजेल. परमेश्वराचे हे सांगणे आहे की माझी वचने तुमच्या अनिष्टाची ठरतील हे तुम्हास कळून यावे, म्हणून मी या जागी तुम्हास शिक्षा करीन, हेच तुम्हास चिन्ह होय. परमेश्वर असे म्हणतो, पहा, जसे मी यहुदाचा राजा सिदकियाला त्याचा शत्रू बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याच्या हाती दिले, त्याप्रमाणे मी मिस्राचा राजा फारो हफ्रा याला त्याच्या शत्रूच्या हाती व त्याचा जीव घेऊ पाहणाऱ्याच्या हाती देईन.